93.5 Red FM वर 916 मिनट्स मॉर्निंग नंबर 1 मध्य रुद्र आहे तुमच्या सोबत आणि आज ईद उल फित्र आहे. खूप खूप शुभेच्छा. पावनचा दिवस आहे आज आणि एक फार सुंदरसा विषय पण घेतलेला आहे. काम करतो आपण, काम करत असतो आयुष्यात प्रत्येक वयोमर्यादा असल्या, म्हणजे कुठचंही वय असो तुमचं, वयोमर्यादा वगैरे आजकाल चुकीचे काहीतरी भलतेच शब्द तोंडात यायला लागलेले आहेत. असो कुठचंही वय असो तुमचं, तुम्ही किती लहान असा, तुम्ही किती मोठे असा, काही ना काही कामं आपल्याला असतात. म्हणजे अगदी 5 वर्षाच्या मुलापासून तर आपल्या 80-90-100 आजी आजोबांपर्यंत सगळी मंडळी काही ना काही काम प्रत्येक जण करत असतो. आणि कधी ना कधी ही गोष्ट करायची आहे मला, हे आज पूर्ण झालंच पाहिजे, आज इतक्या मीटिंग्स मी मारणारच आहे, आज इतके जर्नल्स मी कम्प्लीट करणारच आहे, वेगवेगळ्या गोष्टी आपण ठरवतो. आणि ज्या दिवशी मनापासून काही ना काही करायचं आपण ठरवतो त्या दिवशी काही ना काही येतात अडचणी. असं कधी झालंय तुमच्या बरोबर? पूनमचा आला होता थोडा वेळापूर्वी कॉल. पूनमचं म्हणणं आहे की तिने ठरवलं होतं की एनी हाऊ मला ऑफिसमधलं प्रत्येक काम माझं पूर्ण करायचं आहे, कारण अप्रेझल सीझन होता तो आणि त्या पिरियडमध्ये तुमचं काम चोख पाहिजे. नेमक्या त्याच टाइम पिरियडमध्ये तिच्या कामात चुका जास्तीत जास्त झाल्या आणि बॉसकडून बऱ्याच गोष्टी तिला ऐकून घ्याव्या लागल्या. असं होतं बऱ्याचदा, आपण ठरवलं की ते काम करण्यात अडचणी येतात. अडचणी तुमच्या आल्यात कधी कामामध्ये? शेअर करा जरा. 6601935 नंबर आहे. रेशमदार रुमाल गळ्या में डाल के फ्रॉम ग्रेट ग्रँड मस्ती. कडक ट्रॅक थोड्याच वेळात, कशाला लगेच एन्जॉय. बजाते रहो, बजाते रहो.